नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू आणि मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दसऱ्याच्या फाटभुयेर गोंयच्या लोकांक उर्बेभरीत परबी भेटयल्यात. राज्य पावण्यावेली गांधी जयंतीची कार्यावळ फाल्या 2 ऑक्टोबराक सकाळी 8 वरांचेर गांधी चौक पोरणे गोंयांगा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हाजेरेंत जातली. ज्येष्ठ नागरिकांचे जिवीत आनंदीत उरचे खातीर तरणाट्या पिळगेन आपले कर्तव्य मानून ज्येष्ठ नागरिकांक फाव तो आदार दिवपाक जाय अशें मत भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांणी उक्तायला. गोंयांत 28 हेक्टर सुवातीत रोजाच्या फुलांची लागवड जाता अशी माहिती शेतकी खात्याचे संचालक संदीप फळदेसाय हांणी दिल्या. आता पुराय खबरो. गोयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी दसऱ्याच्या शुभप्रसंगार गोयच्या लोकांक उर्बेभरीत परबी भेटयल्यात. राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हणला, दसरो जाका आमी विजयादशमी अशें म्हणटात. दसरो हो सद्गुणांनी वायट प्रवृत्तीचेर सत्यान असत्याचेर आणि गिन्यानान अज्ञानाचेर मेळिल्ल्या जैताचो उत्सव आसा. भगवान श्रीरामान रावणाचेर आणि देवी दुर्गा मातेन महिषासूर नावाच्या राक्षसाचेर मेळिल्ल्या जैताचे प्रतीक म्हूण हो उत्सव मनयतात, जे भितरल्या आणि भायल्या संघर्षाची शक्तिशाली निशाणी आसा. हो उत्सव आमकां कर्तव्य पालन, दयाळूपण आणि आमच्या दिसपट्टे कृतींनी प्रामाणिकपणान जगपाक प्रेरणा दिता असे राज्यपालांनी म्हणला. मजगती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दसऱ्या निमतान गोंयच्या लोकांक उर्बेभरीत परबी भेटयल्यात. मुखेलमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हणला, दसऱ्याच्या शुभप्रसंगार तुमच्यो सगळ्यो चिंता पयस जावच्यो आणि तुमची जीण खुशालभरीत भरभराटीची आणि तुमच्या अपेक्षांच्या पूर्ततायेन भरून जावची. दसऱ्याचो उत्सव देशात व्हडा उमेदीन आणि धार्मिक भावनेन मनयतात. दसरो हो सद्गुणांनी वायट प्रवृत्तीचेर मेळिल्ल्या ईश्वरी जैताचे प्रतीक आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या विकसित भारत 2047 दिश्टीकोणाकडेन सुसंगत रावन आमी स्वयंपूर्ण गोयचे उद्दिष्ट पुराय करून गोयची भरभराट करूया. दसऱ्याचो उत्सव आमी एकजूट खुशालकाय आणि नव्या आशेन मनोवया. दसऱ्याचो सण दरेकल्याच्या जिणेंत शांतीकाय खुशालकाय आणि भरभराट घेवन येवनी अशें मुखेलमंत्र्यांनी म्हणला. रोजाच्या फुलां बाबतीन गोंय आतां स्वयंपूर्ण जाला. एका तेंपार सणा खातीर लागपी रोजांची फुलां गोंयांत हेर राज्यांतल्यान येताली, मात आतां रोजांच्या फुलांचें पीक घेवपाक गोंयचे शेतकार यशस्वी जाल्यात. गोंयांत 28 हेक्टर सुवातींनी रोजाच्या फुलांची लागवड जाता अशी माहिती शेतकी खात्याचे संचालक संदीप फळदेसाय हांणी दिल्या. गोंयांत हळडुवे आनी केशरी रंगाच्या फुलांचें पीक सुमार 380 शेतकार घेतात अशी माहिती तांणी दिल्या. स्वयंपूर्ण गोयच्या उपक्रमातल्यान शेतकारांक केंद्र आणि राज्याकडल्यान दर हेक्टराक 75,000 रुपया अनुदान मेळटा. ह्या हंगामात 280 मेट्रीक टन उत्पादन मेळटले अशें फळदेसाय हांणी सांगला. दसऱ्याच्या सणांक गोंयांत रोयिल्ली रोजांची फुलां आतां गोंयकारां खातीर उपलब्ध आसात अशी माहिती तांणी दिली.
लोकल फॉर लोकल या इनिशिएटिव्हच्या अंडर आम्ही जे आमचे जे पण लोकल कल्टिवेटर्स असा, स्पेशली कल्टिवेशन ऑफ फ्लावर्स आणि मॅरीगोल्ड, आम्ही दसऱ्याच्या सिझनात सण आमचे जे मॅरीगोल्डाचे फ्लावर्स असा ते आमच्या मार्केटात येतात. फाटल्या थोड्या वर्सांनी भीतर आम्ही मॅरीगोल्डाचे कल्टिवेशन असा ते आम्ही त्याचा इनिशिएटिव्ह आम्ही गोंया भीत स्टार्ट केला. आम्ही सुरुवात करत असताना साधारण 15 हेक्टर कल्टिवेशन आणि स्लो हे कल्टिवेशन वाढवून आज आमचे कडेन साधारण 28 हेक्टर एरिया अंडर मॅरीगोल्ड.
मजगती ओंकार नावाच्या हत्तीन पेडणे म्हालातल्या 3 गावांनी शेती पिकावळीचे लुकसाण केला. ताचो परिणाम सुमार 30 शेतकारांचेर जाला. सध्या या बाधित शेतकारांक लुकसाण भरपाय दिवपा खातीर मूल्यमापन सुरू आसा अशें कृषी संचालक संदीप फळदेसाय हांणी सांगला. समाजाची बुनयाद ज्येष्ठ नागरिक घालतात, देखून ह्या ज्येष्ठ नागरिकांचे जिवीत आनंदीत उरचे खातीर तरणाट्या पिळगेन आपले हे कर्तव्य मानून ज्येष्ठ नागरिकांक फाव तो आदार दिवपाक जाय अशें मत भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांणी मांडला. मडगांवच्या रवींद्र भवनात ज्येष्ठ नागरिक महासंघा वतीन आयज संवसारीक ज्येष्ठ नागरिक दीस मनयलो. ह्या वेळार समाजातल्या वेगवेगळ्या मळार बरे काम केल्ल्या 10 ज्येष्ठ नागरिकांचो भोवमान जालो. ह्या वेळार फातोडेचे आमदार विजय सरदेसाय, रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक हाजीर आशिल्ले. ह्या वेळार जाल्ल्या चर्चेत ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनात सरकारान वाढ करची अशी मागणी केली. बाळी अडणे पंचायतीचे नवे सरपंच म्हूण आयज अर्शद पटीत हे वेचून आयले. ताणी आपले प्रतिस्पर्धी महेंद्र वेळीप हांचेर 5-8-4 मतांनी जैत जोडले. आदले सरपंच गोविंद फळदेसाय हांणी आपल्या पदाचो राजिनामो दिल्ल्यान हेर रिते जाल्ले पद भरून काडपा खातीर आयज वेचणूक जाली. फाल्यां दसरो म्हळ्यार विजयादशमी. सबंद गोंयभर दसऱ्या निमतान फाल्यां वेगवेगळ्यो धर्मीक आनी समाजीक कार्यावळी जातल्यो. वर्सभरांतल्या 3:30 शुभमुहूर्तांतलो दसरो एक मुहूर्त. ह्या मुहूर्तांत नवी आस्थापना सुरू करप, घरप्रवेश, वाहन खरेदी करप वा खंयच्याय नव्या कार्याक सुरवात करप शुभ मानतात. आनी म्हूण अशा स्वरुपाच्यो कार्यावळी लेगीत राज्यभर फाल्यां व्हडा प्रमाणांत जातल्यो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजेच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
September 22 नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन GST.
आतां मुखावेल्यो खबरो. गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी आपल्या संदेशांत म्हणला की गांधी जयंतीच्या शुभप्रसंगार हांव गोंयच्या लोकांक आनी सगळ्या भारतीयांक उर्बेभरीत परबीं दिता. हो दीस संवसारांत आंतरराष्ट्रीय अहिंसा दीस म्हूण पाळटात. आमी राष्ट्रपिता महात्मा गांधी हांकां आर्गां ओंपतात. तांची जीण, सत्य आनी शांतीकाय आनी अहिंसेचो संदेश मानवजातीक सदांच प्रेरणा दिता. राज्य पावण्यावेली महात्मा गांधी जयंतीची कार्यावळ फाल्यां सकाळी 8 गांधी चौक पोरणें गोंय हांगा जातली. गोंय सरकार आनी पोरणें गोंय ग्रामपंचायतीच्या सहकार्यान आयोजीत करपात येवपी कार्यावळीत मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हे महात्मा गांधीच्या पुतळ्याक फुलाहार घालून तांच्या उगडासाक गोंयच्या लोकां वतीन आर्गां ओंपतले. केंद्रीय वीज आनी नविनवीकरणीय उर्जा मंत्री श्रीपाद नायक, कुंभारजुवा मतदारसंघाचे आमदार राजेश फळदेसाय, पोरणें गोंय ग्रामपंचायतीच्यो सरपंच श्रीमती मेधा पर्वतकर, जिल्लो पंचायत वांगडी सिद्धेश नायक आनी हेर मानेस्त हे वेळार हाजीर रावतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारतान 2023 वर्सा G20 येजमानकी चलयली. हे विशीं आमच्या खबरां विभागान सादर केल्लो हो खासा रिपोर्ट.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारत एक जागतिक फुडारी म्हूण उदेला. 2023 वर्सा भारतान G20 अध्यक्षपदाक लागून जागतिक वाढ जाली आनी गटीकरणात आफ्रिकन युनियनाचे वांगडीपण आनी जागतिक जैव इंधन युती सुरू करपासयत ठोस परिणाम मेळ्ळे. अध्यक्षपदाचो विशय आशिल्लो वसुदैव कुटुंबकम. तातूंत भारताची संस्कृतायेचे आचार आनी जागतिक सहकार्याची इच्छा दिसून आयली. नवी दिल्ली घोषणापत्रात ह्या मुखेल प्राधान्यातल्यान सहकार्याची नवी भावना मुखार आयली, जी धोरणात्मक सुसंगती, विश्वासान घेवपासारखो वेपार आनी महत्वाकांक्षी हवामान कृतीचे लक्ष केंद्रीत करताली. एकमत जावपाक आव्हानां आसून लेगीत सगळ्या 20 वांगडी देशांनी ताचेर सय केल्ल्यात ते उल्लेखनीय आशिल्ले. आफ्रिकन युनियनाक G20 कायम वांगडी म्हूण आस्पाव केल्ल्यान ताचो विस्तार जावन संवसारातल्या 80% लोकसंख्येचो आस्पाव जालो. भारताच्या अध्यक्षपदाक लागून आपल्या सामुहीक हिताचे प्रतिनिधित्व करपाक एक अफाट मंच मेळिल्ल्या सगळ्या ल्हान राष्ट्रांक आवाज मेळ्ळो अशे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांणी सांगला.
भारत ने G20 शिखर सम्मेलन का सफल आयोजन किया. सफल G20 140 करोड़ भारतीयों के परिश्रम का परिणाम है. G20 की एक और बड़ी सफलता रही है जिन छोटे छोटे देशों की आवाज वैश्विक मंचों तक नहीं पहुंच पाती थी, उनको पहली बार G20 में इतनी बड़ी भागीदारी मिली है. जो वंचित है उसे वरीयता देना, यही आज के भारत की प्राथमिकता है.
ग्लोबल साउथाक आवाज दिवपा बरोबरच भारताच्या G20 अध्यक्षपदाचो देशभरांत बसका घेवन आमचे सांस्कृतीक दायज संवसाराक दाखोवप खूप वाटो आशिल्लो. इतिहासीक स्थळांचेर जाल्ल्या ह्या कार्यावळींनी भारताची विंगड विंगड परंपरा आनी कला दायज उजवाडाक हाडून संस्कृताय आनी अर्थीक वाड ह्या दोनूय मळार फुडारी म्हूण ताची जागतीक अस्मिताय घटमूट जाली.
केपे म्हालांतलो बाळळी फातर्पा हो वाठार देवळांनी भरला. हांगचें एक जागृत देवस्थान म्हळ्यार श्री भूमिपुरुष सप्तकोटेश्वर शांतादुर्गा देवस्थान. सध्या देवळांत नवरात्रोत्सव व्हडा उमेदीन सुरू आसा. फाल्यां दसऱ्यान हो उत्सव सोंपतलो. असोच दसऱ्याचो उत्सव पर्वत पाड्ड्यांच्या श्री चंद्रेश्वर भूतनाथ संस्थानातूय फाल्यां मनयतले. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 कोकण आनी गोंयांत हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय उक्तायला. गोंय विद्यापीठ 9 ऑक्टोबराक दनपारा 2:30 आपलो फुटबॉल पुरुष पंगड तयार करपा खातीर निवड चाचणी घेतले. चाचण्याक हजर रावपाक इच्छूक विद्यार्थ्यांनी 2 गोंय विद्यापीठाच्या खेळा विभागात कॉलेजीचे वळखपत्र, आधार कार्ड, जल्म प्रमाणपत्र आनी खेळपाचे किट घेवन हजर रावचे अशें विद्यापीठान कळीत केलां. आता पोतून एक फावट मुखेल खबरो. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू आणि मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दसऱ्याच्या फाटभुंयेर गोंयच्या लोकांक उर्बेभरीत परबी भेटयल्यात. ज्येष्ठ नागरिकांचे जिवीत आनंदीत उरचे खातीर तरणाट्या पिळगेन आपले कर्तव्य मानून ज्येष्ठ नागरिकांक फाव तो आदार दिवपाक जाय अशे मत भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांणी उक्तायला. गोयात 28 हेक्टर सुवातीत रोजाच्या फुलांची लागवड जाता अशी माहिती शेतकी खात्याचे संचालक संदीप फळदेसाय हांणी दिल्या. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार.